कारण वस्तूंचा आकार हा आपल्या दृष्टीच्या कोणावर ठरत असल्यामुळे आपण नेहमी बघतो की पौर्णिमेचा चंद्र जर असेल किंवा सूर्य जरी जर असेल तरी एक समोर अंगठा आपण जर धरला डोळ्यासमोर तर त्या अंगठ्याने अख्खाच्या अख्खा चंद्र अडवला जातो. तर चंद्राचा आकार कुठे आणि अंगठ्याचा आकार कुठे? पण दोघेही एकच कोण करतात दृष्टीशी, म्हणून दोघांचाही आकार आपल्याला सारखा वाटतो. अत्रेने चांगलं विनोदी उदाहरण दिलेलं आहे, सहज आठवलं म्हणून सांगतो की नाटकात आपण थिएटरमध्ये बसलेलं असतो किंवा नाटकात बसलेलं असतो, कारण थिएटरमध्ये अंधार असतो पण नाटकामध्ये ह्याच्यामध्ये नाटकगृहात प्रकाश असतो. आपण बसलेला असतो, समोरचा माणूस असतो, त्याने मोठं पागोटं घातलेलं असतो डोक्यावर आणि त्या पागोट्यामुळे जवळजवळ स्टेजचा निम्मा भाग आपल्याला दिसत नाही. नायक नायिका काय करतात ते सगळं त्याच्या पागोट्याच्या दडलेलं असतं आणि ते बघण्याची आपल्याला उत्सुकता असते. तेव्हा अत्रेने ते असं म्हटलंय की जर समजा आपण त्याला अहो ते पागोट उतरवा खाली तुमचं, तर तो ताबडतोब त्याच्या विषयाविषयी फिंगरून म्हणजे मारायला उठतो. पण तो इथपासून स्टेजच्या वरच्या छतापर्यंत सगळी मी जागा विकत घेतलेली आहे माझ्या तिकिटाने, मी पागोटाने आणखीन काहीतरी वर ठेवीन हा माझा प्रश्न आहे. वाटल्यास तुम्ही जागा बदला. पण ते त्याला सांगितलं आजोबा आम्हाला जरा सांगत चला पुढे काय चाललंय स्टेजवर बंद म्हणणं. कारण काय आहे तुमचं ते पागोटं जे आहे ना त्याच्यामुळे आम्हाला काही दिसत नाही असं झालंय. तर असं म्हणतात मी कुत्रून ठेवतो असं म्होऊन तो जेव्हा पागोट उतरवतो तेव्हा समोर तो स्टेजवर काय चाललंय आपल्याला भांगडी समजायला लागतात, त्याच्या मागे दिसायला लागतात. सांगण्याचा हेतू इथे असा आहे की इथे तसंच ह्या ही जी वस्तू आहे हे मागलं आकाशही जे आहे ते अडवत असते क्षितिजापर्यंत. त्याच्यामुळे ह्या वस्तूमुळे अलीकडच्या आणि पलीकडच्या आकाशाचा संबंध आपला तुटतो. विचार करा इथे इथे त्याच्यामुळे होतं काय की जशा महद आकाशामध्ये ठिकठिकाणी वस्तू ठेवलेल्या आहेत आणि आपण बघितलं की त्या वस्तूंचं प्रमाण हे अति अल्प आहे, निग्लिजिबल आहे संबंध आकाशाच्या प्रमाणाशी, तसं आपल्या चिदाकाशामध्ये त्या वस्तूचं ज्ञानवृत्तीने तुमच्या ठिकाणी वृत्ती निर्माण होते. म्हणजे सांगमी कसं आहे बघा, त्या आकाशात वस्तू आहे ह्या चिदाकाशामध्ये ज्ञान आहे आणि ही ज्ञानवृत्ती ही ह्या सगळ्या आकाशाला अडवणारी असते. म्हणून शिवसूत्रात त्याने ज्ञानंबंधा म्हटलेलं आहे की आपण हे बाह्य जगाचं वस्तूचं तुकड्या तुकड्याने मिळवणारं जे ज्ञान आहे हे आपल्याला अंतिम बंधनकारक का ठरत? तर हे ज्ञान शेवटचं याचा आपण मागतो. म्हणून ह्याच्या पलीकडे कुठलंही ज्ञान नाही असं म्हटल्यामुळे हे ज्ञान स्वतः सीमित असल्यामुळे या ज्ञानाचं बंध निर्माण होतो आणि त्याच्यासाठी इथे ही वृत्ती आपल्या ज्ञानवृत्ती थांबली क्षणभर की दुसरी वृत्ती मनात येईपर्यंत चिदाकाश हे महदाकाशाचे एक रूप असतं. त्याविषयी आपण बघितलं पण आपण काय करतो आपल्याला ह्या चिदाकाशाच्या महदाकाशाच्या एक रूपाची काहीच कल्पना नसल्यामुळे आपण ज्ञानवृत्ती फक्त अशा जोडत जातो लक्षात घ्या आणि त्याच्यामुळे आपल्याला सलग ज्ञान झालं एखाद्या वस्तूचं असं वाटतं तात्पुरतं तेवढं सीमित ज्ञान. पण ह्या सीमित ज्ञान सुद्धा जोडणी जोडणीमुळे झालेलं असतं. मधला जो भाग आहे अनंताचा तो आपण सोडून दिलेला असतो. पण जर ही पतंजलीने इथे हेच सांगण्याचा प्रयत्न केला की ही जर तुम्ही वृत्ती थांबवू शकलात किंवा थांबली ज्ञानवृत्ती तर तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थान म्हणून योगा चित्तवृत्ती निरोधा. याच्यामध्ये बाह्य वस्तूही तुम्हाला काहीही कर्तव्य नाही आहे, तुमची आजची वृत्ती थांबली की तुम्हाला स्वरूपाचा अनुभव यायला लागेल आणि त्या स्वरूपाच्या अनुभवासाठी या बाह्य आकाशाची मदत घेणं त्याची गरज आहे. हे ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलेलं आहे हा इथे पॉइंट आहे त्याच्यामध्ये. म्हणून या दिवशी पहिलं सूत्र जे मठाने नुसतं सांगून सोडून दिलं की चित्तस्य सार्वभौम धर्म हा लक्षात घ्या की सर्व भूमी व्यापण हा चित्ताचा मूळ धर्म आहे आणि तुमची ज्ञानवृत्ती निर्माण झाल्यानंतर तेवढी तात्पुरती ज्ञानवृत्ती वापरणं हा त्याचा तात्पुरता धर्म आहे. आपण तात्पुरत्या धर्मालाच महत्व देऊन तो परमनंट करून टाकलेला आहे आणि त्याचा परमनंट जो धर्म आहे तो आपण पूर्णपणे विसरून गेलेला. म्हणून पतंजलीला योगसूत्रा चित्तवृत्ती निरोध हा सदा दृष्टी स्वरूप आहे अवस्था म्हणायला लागतं आणि त्याच्यावर व्यासाला कॉमेंट्री करायला लागतं की चित्तस्य बाबानो चित्तस्य सार्वभौम धर्म हा सगळं महदाकाश व्यापणं हा चित्ताचा मूळ धर्म आहे. चैतन्य व्यापणं हा भगवंताकडे जाणं हा चित्ताचा धर्म आहे. हे एवढं ज्ञान मिळवणं हा चित्ताचा धर्म नाही आहे हा त्याच्यामध्ये मूळ मुद्दा आहे. त्याच्यावर रामदासांनी
दाखवतात. हे याचं वर्णन केलेलं आहे इथे की मग ती हृदयभूमी पोकळे त्याचा उतार आहे त्याने रेफरन्स दिलेला आहे. मग ती हृदयभूमी पोकळे जिराली का एके वेळे ही ज्ञानवृत्ती जिराली एक वेळ की तैसे शक्तीचे रूप मावळे शक्ती माझी. तैसे शक्तीचे रूप मावळे शक्ती माझी. आणि लाडक्याला आवडतात पण मताजी श्लोकामध्ये हेच सांगितलेलं आहे जो तुम्हाला नेहमी विचार करतो याचा अर्थ काय तो आता इथे सांगतो म्हणजे बघा शेवटचे जे श्लोक आहेत ना लगेच त्यांनी आकाश आणि त्यात व्यापलेलं चैतन्य म्हणजे भगवंत याचं बरोबर वर्णन तिथे केलेलं आहे. बघा वसे हृदयी देवतो जाण ऐसा वसे हृदयी देवतो जाण ऐसा नभाचे परी व्यापकू जाण कैसा इजाकाश आणि महाकाश आणि त्यातलं चैतन्य आपल्या ठिकाणचं चैतन्य ज्याला आपण त्यांनी म्हटलंय कुठस्थ चैतन्य ब्रह्म चैतन्य वेदांत एक रूप असतं ते सांगण्याचा तिथे हे आहे त्यांचा भाव आहे. सदा त्यांच्याला येतना जात काही परम व्यापक असल्यामुळे कुठे जाणे नाही कुठे येणेही नाहीये सीमित वस्तूला इकडून तिकडे जावं लागतं. सदा त्यांच्याला येतना जात काही तयाविण कोठे त्रिता ठाव नाही आकाश आपण पोकळ आहे आपली भ्रामकल्पना आहे हे पोकळ आपल्याला भासतं ते महाभूत आपण धरतो म्हणून भासतं. आपण पहिल्यांदा बघितलं की त्याला चैतन्याचा आकृत आधार आहे तसा आत्मव्याला हाताचा आधार असतो तसा त्यामुळे त्यातला आपण चैतन्य वगळतो आकाश वगळतो आणि वस्तू फक्त बघत बसतो. नभी वावरे जो अणुरेणू काही ते वस्तू नभी वावरे जो अणुरेणू काही रिता ठाव या राघवे वीण नाही रिता ठाव या राघवे वीण नाही आणि तया पाहता पाहता तेच झाले. अरे जंप आहे पलीकडे तिही आहे तया पाहता पाहता तेच झाले तेथे लक्ष आलक्ष सर्वही उडाले. किती मुळातच पाहणारा आणि पाहिलं जाणारा याच्यामध्ये कुठेही भेद नाहीये फक्त बुद्धी भ्रमाने अविद्येने हा भेद निर्माण करते. आणि मग मी श्रीराम ऋषीला ओळखलं असं म्हणतो मी काय ओळखलेलं असतं जे ओळखायचं देव पहावया गेलो तेथे देवची होऊन गेलो म्हणून त्यांनी म्हटलंय दुखा झाला ते पांडुरंग नभा तारखे रूप या राघवाचे मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे. कारण भव म्हणजे सीमित काहीतरी होणं त्या दिवशी सांगितलं काहीतरी असणं याच्यापासून काहीतरी होणं म्हणजे भव राहू भवसागर की मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे तया पाहता देहबुद्धी उरेना सदा सर्वदा अर्थ कोटी पुरेना. म्हणजे इतकं व्यापक जर आपलं चैतन्य किंवा आपलं हृदय अंतकरण होऊ शकत असेल तर बारीकशा गोष्टीकडे तुम्हाला मोह वाटायचं कारणच काय म्हणजे एखाद्याने लॉटरीत लागलेलं 1 कोटी रुपयाचं बक्षीस सोडलं आणि 1 रुपया चोरला मोह वाटून दुसऱ्याचा असं म्हणते हर काय नभे व्यापले सर्व सृष्टीचं आहे. आपण त्या दिवशी बघितलं की वस्तूच्या आतही आकाश आहे आणि बाहेरही आकाश आहे. नभे व्यापले सर्व सृष्टीचं आहे रघुनायका उपमा तेच आहे. त्याला कुठलीही उपमा देता येत नाही कारण उपमा तर त्याने व्यापली आहे म्हणून याची तुम्ही उपमा देणार ते त्यानेच व्यापलेलं असल्यामुळे त्याला तुम्ही कशाची उपमा देऊ शकत नाही. दुजे वीण जो तोच तो हा स्वभाव आहे. दुजे वीण जो म्हणजे पै आपले भेदे वीण रे मध जाणे रे एक पण तया नाम शरण जाणे का पारता त्या व्याख्येला ही समांतर व्याख्या की दुजे वीण जो तोच तो हा स्वभाव आहे तो हा तो असे तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे तू आणखी वेगळं काय व्यापणार आहे असं त्याने म्हणतो. तो सर्व व्यापक असल्यामुळे तो विशिष्ट वस्तू त्याने व्यापली असं कसं म्हणता येईल. तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे अतिजीर्ण म्हणजे अगदी फार पुरातन काळापासून अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे तेथे तर्क संपर्क तो ही नसा आहे. लक्षात घ्या तेथे तर्क संपर्क सगळी बुद्धी भगवंताचा अनुभव घेताना बाजूला ठेवूनच घ्यायला लागतो. बुद्धीने त्याचा अनुभव येत नाही फक्त आगम ज्ञान होऊ शकत. भगवंत कसा दुसऱ्याला दिसला हे आगम ज्ञान आपल्याला होऊ शकत पण अनुभव घ्यायचा असेल तर बुद्धी बाजूला ठेवूनच चोकडी बुद्धी वस्तूचं ज्ञान मिळवणारी फ्रॅगमेंटरी याला म्हणतो आपण नॉलेज मिळवणारी ती बुद्धी बाजूला ठेवल्याशिवाय भगवंताचे एकरूप होता येत नाही. कारण त्या मिळालेल्या वृत्तीचं ज्ञान हे ज्ञानवृत्तीने पुन्हा मध्ये येत राहत ज्ञानवृत्तीच्या रूपाने. त्यांनी म्हटलंय अतिगूढ ते दृश्य तात्काळ सोपे दुजे वीण ते कुण स्वामी प्रतापे. येथे गुरुच्या कृपेने त्याने असं म्हटलंय की गुरुच्या कृपेने म्हणजे गुरु तुम्हाला फक्त
द्वितीय जी चंद्रकोर जी असते ती दाखवतो, कुठे कशी दाखवतो दिसत नाही नेहरवी, इतकी बारीक असते त्या झाडाकडे बघ, फांदीकडे बघ, द्वितीयची संकेत जो दावी देतो तया सांडूनही चंद्रमा भावी देतो, म्हणजे त्या झाडाच्या फांदीकडे आपण बघत राहतो आणि इथे चंद्र कुठे आहे म्हणून त्या झाडाला अर्धचंद्र देतो आपण कल्पनेला, तसं नाही तया सांडूनही चंद्रमा भावी देतो। त्याच्यामुळे पुढे ते म्हणतात शेवटचा श्लोक इथे असतो, कळे आकळे रूप ते ज्ञान होता तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था, मनी मना उन्मनी शब्द कुंठित राहे तोगे तो चितो राम सर्वत्र पाहे। म्हणून इथे आपल्याकडे सुद्धा घटघटमे रमता साई कणकणमे भगवान ही सगळी आपल्याकडे वचन तशी आहेत। समर्थाने म्हटले की जे व्यापकपणे संपूर्ण सर्वाघटी, म्हणजे लक्षात घ्या की वस्तूमध्येही भगवंत आहे आणि जिथे वस्तू नाही अशा आकाशामध्येही भगवंत आहे, फक्त आपण वस्तूवर लक्ष केंद्रित करतो कारण त्याचा आपल्याला उपयोग तरी असतो, त्याचा उपभोग तरी घ्यायचा असतो किंवा त्याच्याशी आणखीन काहीतरी व्यवहार किंवा व्यापार करायचा असतो, म्हणून आपण वस्तूकडे लक्ष देतो आणि त्याच्यामुळे या विश्वाची व्यापकता आपण गमावून बसतो आणि त्याच्याचबरोबर भेद निर्माण करतो, मी पाहणार आणि ते पाहिलं जाणार। ह्या सगळ्या गोष्टी जागच्या जागी बसवणं हे विष्णू स्मरणाचं काम आहे। म्हणून इथे समर्थाने आकाशाचं वर्णन केलंय, थोडं मी वाचतो ना आपण थांबूया, पाहुण्याकडे झाले। त्याने असं म्हटलंय बघा, आकाश आणि स्वरूप म्हणजे स्वरूप म्हणजे चैतन्य, त्याचे त्याने साम्य दिलंय आणि फरकही दिलाय त्याच्यामध्ये। ते म्हणतात वर्णन अगदी सोपं आहे, आकाश जाणावे पोकळ निर्मळ आणि निश्चळ, अवकाश रूप सकळ आकाश जाणावे। जो अवकाश आहे त्याच्यामुळे वस्तूच्या आतही अवकाश आहे आणि बाहेरही अवकाश, आकाश सकळाच व्यापक आकाश अनेकी एक, सकाळी आपण मुद्दा बघत होतो तो हा की अनेक वस्तूंना जोडणारा आकाश आहे हे विसरल्यामुळे आपण वस्तू अनेक आहेत असं मानतो। आकाशामध्ये कौतुक सहु भूतांचे, सगळे जे कौतुक चार भूतांचं दिसत आकाश सोडून ते आकाशामध्ये दिसत असत। आकाश ऐसे नाही सार, दुसरं सार नाही, आकाश ऐसे नाही सार, आकाश सकळाहून थोर पाहता आकाशाचा विचार स्वरूपात आला, म्हणजे स्वरूप आणि आकाश याच्यामध्ये तसं म्हटलं तर भेद नाही असं वाटतं, पण तो भेद काय तो कुठे दिलाय त्याने कि ते म्हणतात की हे चिदाकाश महदाकाशाशी एकरूप होत तेव्हा चिदाकाशाचा दोष महदाकाशाला लागतोच, म्हणून त्याने पुढे असं म्हटलंय बघा, आकाशाची त्याने व्याख्या अशी दिली, काम क्रोध शोक मोह भय अज्ञान शून्यत्व पाहो ऐसा सप्तविध स्वभाव आकाशात, याच्या कॉन्टॅमिनेशनमुळे चिदाकाशाचं आकाश तमापासूनही झाले, कारण तम प्रकृती असल्यामुळे पंचमहाभूताची निर्मिती ही तम गुणापासून आहे, आकाश तमापासून झाले म्हणून कामक्रोध हे वेट केले आणि या तमाशी संबंध आहे म्हणून चिदाकाशाचे अज्ञात शून्यत्व बोललेले रामदेवाचे। आता हे वर्णन चिदाकाशाला लागू पडतं, त्याच्यामुळे आकाशाला लागू पडतं। आता त्यांनी असं म्हणून आपण इथे आपण बघितलंच आहे की आपल्याचीच आकाशामध्ये इतक्या दिवसाच्या आपल्या या अभ्यासामध्ये की सुखमय ज्ञानवृत्ती उठली कि मग अज्ञानाने त्याच्या त्या सुखमय वृत्तीतून काम क्रोध शोक मोह भय अज्ञान शून्यत्व हे सगळं निर्माण होतच। आपण पहिल्या पाठ त्याच्यामध्ये बघितलंय सुखानुषयी रागा दुःखानुषयी द्वेषा अनुकूल वेदनियम सुखम प्रतिकूल वेदनियम दुःखम आणि हे सगळं आणि गीतेने ध्यायतो विषयानुसार संघस्तेषु उपजायते संघा संजायते कामा कामा क्रोधो विजायते क्रोधात बोधी संमोहा संमोहा स्मृतीभ्रमा स्मृतीभ्रंशात बुद्धिनाश बुद्धिनाशात प्रणशती म्हणजे शून्यत्व। समर्थाने जे सांगितले ते शेवटी अज्ञान शून्यत्व बोलले राव जाते प्रणश्यती बुद्धिनाश, म्हणून ते पुढे म्हणतात बघा आता त्यांनी त्यातली मर्म तिथे सांगितले की मक्खी सांगितली की आकाश वेगळेपणे पहावे, जेव्हा काही नाही असं मला वाटतं तेव्हा मी आकाश वेगळेपणे बघत असतो, म्हणून मला इथे काही नाही असं वाटतं, आकाश वेगळेपणे पहावे स्वरूपी स्वरूपची व्हावे स्वरूपी, कारण हे सगळं स्वरूपाचंच रूप आहे ना, या स्वरूपावरच काही नाही हे आकाश भासतंय असं म्हणतात, स्वरूपी स्वरूपाची व्हावे वस्तूचे पाहणे स्वभावे ऐसे असे, म्हणजे मी जेव्हा पाहतो आणि काही नाही असं म्हणतो तेव्हा पाहणारी वस्तू ही वस्तूच आहे ते वस्तू हा चैतन्य शब्द वापरतात आणि पाहिली जाणारी वस्तू हे चैतन्यच आहे. पण हे विसरल्यामुळे, याचं विस्मरण झाल्यामुळे हा भेद बुद्धी निर्माण करत राहते. पुढे म्हणतात आकाश अनुभवा येते, आकाशाचा आम्हाला काही नाही या स्वरूपाने अनुभव येतो. आकाश अनुभवा येते आणि स्वरूप अनुभवा परते. आकाश अनुभवा येते, स्वरूप अनुभवा परते, म्हणून या आकाशाचे साम्यता न घडेल. आकाशाकडे आपण जेव्हा ते पंचमहाभूत या भावनेने काही तिथे दिसत नाही असा निर्णय घेऊन तत्वकडून जेव्हा बघतो तेव्हा ते पंचमहाभूत असत. आणि हा काही नाही हा बघण्याचा सगळा कार्यक्रम बाजूला ठेवून तेव्हा हे सगळे एकच आदि माता अनेक रूपाने नटलेली आहे या भावनेने जेव्हा आपण सगळ्याकडे बघतो आकाशा सहित वस्तूकडे तेव्हा बघणारा आणि बघितला जाणारा हा एकच. हा त्यातला त्यांनी सांगितलेला भाग. पुढे ते म्हणतात बघा दुग्धासारखा जलांश, तुझ्यासाठी उपमा आहे खबर सांगते, दुग्धासारखा जलांश निवडू जाणती राजा हंस. दुग्धासारखा जलांश निवडू जाणती राजा हंस, तैसे स्वरूप आणि आकाश संत जाणती. त्यामुळे जेव्हा राजा हंसाला आपण पाणी का पिऊ नये असं वाटतं तेव्हा तो सामान्य माणसाच्या पातळीवर आलेला असतो आणि जेव्हा तो दूध निवडत असतो तेव्हा तो संतांच्या भूमिकेवर असतो. म्हणजे तुझ्या त्या प्रश्नाला उत्तर आहे त्या दिवशीचं. पुढे पुढे त्याने एक मजेशीर उपमा दिली. या सगळ्या संतांचं निरीक्षणाचं मोठं कौतुक वाटतं अनेक वेळेला की ते असाही मोठं तत्व सांगत त्याच्याखाली अशी एक अगदी मजेशीर उपमा देतात की यानं सुचली कशी इतक्या वरच्या पातळीवर असं आश्चर्य वाटण्यासाठी त्याने उपमा दिली. बघा तंडुलामध्ये श्वेतखडे ते म्हणतात, तंडुलामध्ये श्वेतखडे तंडुला सारखे तर वाकुडे सारखे दिसणार. बरं का समर्थन ज्या त्या त्या आकाश समासातली उपमा आहे. तंडुलामध्ये श्वेतखडे तंडुला सारखेच वाकुडे चावू जाता दात पडे. बरं का तेव्हा कळे हा खडा आहे. वास्तविक मला एक आश्चर्य वाटत की कुठल्याही खानावळी निवडलं जाता समर्थाने कसं काय कळलं
केव्हा निवडले
आणि निवडले केव्हा झाले. बरं का इथे एक असा कैदी असतो आणि त्या कैद्याला बरीच वर्ष खडीपोडीची शिक्षा असते आणि त्याला हे अन्न जेव्हा मिळतं असं खायला त्या याच्यामध्ये इतके खडे असतात कमालीचे की ते मशीनला एक दुकान आहे म्हणे. बरं का की सर्व तरी या धान्यात मिसळण्याचे खडे असं त्या दुकानाचं नाव आहे. सर्व तऱ्हेच्या धान्यात त्याच्या रंगातच असणारे मिसळण्याचे खडे आणि त्याला गव्हर्नमेंट अप्रूव्ह दुकान येते. त्याला गव्हर्नमेंट त्याच्यावर त्याला हे सुद्धा ग्रँट वगैरे सुद्धा मिळत असणार मिसळण्यासाठी खडे मिसळण्यासाठी. तर अशा त्या दुकानात धान्य त्याने वापरला असल्यामुळे त्याच्या तांदळामध्ये इतके खडे यायचे आणि तो हात त्याला इतका हाताना त्रास व्हायचा की शेवटी त्याने जेलर साहेबांना विचारलं वैतागाने की जेलर साहेब जर शिक्षेचं हे काढावं कागद काढा जरा तेवढी कशासाठी तेवढे माझ्या शिक्षेमध्ये हाताने खडी पोडलेली का दाताने खडी पोडलेली आहे. तेव्हा पण हे तांदळात खड्यात का खड्यात तांदूळ हेच कळत नाही म्हणे त्याच्यातनं काय व्हायचं. तेव्हा जेलर हे आपल्याच मार्गातले असल्यावर ते त्याला सांगतात त्याचे की बाबा रे तुझी जरा वरची शिक्षा कमी करावी म्हणून हे तुला अंदाज दिलं आहे. तुझी ही जी खडफोड आहे लक्षात घ्या हाताची खडीफोड जी आहे ती ठराविक वर्ष चालणार. तुझ्या उत्तम वर्तणुकीने काय 4 महिने कमी झाले तर पण तुला तांदळात खडे जे दिलेले आहेत ती एकदा तुझी कवळी पडली दासाची की आजगावकरांकडे तू एकदा कवळी करून घेतलीस की ते रामनाम घ्यायला लागेल. कारण आजगावकर संत आहेत डेंटिस्ट असले तरी त्यामुळे त्यांच्याकडची कवळी आपल्याकडे म्हणतात वदनी कवळी येता नाम घ्या श्री हरी ते जानकी जय
राम. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. जानकी जीवनस्मरण जय
असा हा अत्यंत अपूर्व योग आहे. मला तो सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत. ते एखाद्याला एखाद्याने पाणी मागावं, मी दमलोय तर पाणी ते टाकावं आणि साक्षात त्याने अमृताचा प्याला पुढे करावा, तशी माझी इथे स्थिती झालेली आहे. तेव्हा त्यांच्या त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण आता हा अभ्यास सुरू करूया. आता आपला हा 13वा अभ्यास वर्ग आहे. आणखीन त्याच थोडस वैशिष्ट्य असं आहे की आपण जवळजवळ श्रवण कीर्तन आणि विष्णू स्मरण या तीन भक्तीच्या प्रकारावर जवळजवळ आपण 6 अभ्यास वर्ग आपण इथे त्याचा सूक्ष्मपणाने अभ्यास करत आहोत. माऊलींच्या भाष्यकाराचे वाटो पुसायतो अशा भावनेने, माऊलींच्या अनुग्रहाखाली मार्गदर्शनाखाली, आणि त्याच्यामुळे मला एक स्वतःला असं वाटतं की भक्तीचा हा 6वा वर्ग आणि आजचा भगवान पतंजलीच्या योगसूत्रांचा हा 13वा वर्ग हे दोन्ही जर एकत्र केले तर असं आपल्या लक्षात येईल की जणू काही आपण 6-13च्या गाडीने जी आपली रोजची गाडी असते 6-13ची म्हणजे भक्तीची 6वी आणि पतंजलीची 13वी 6 वाजून 13 मिनिटं असे. आणि त्याला उदाहरण द्यायचं असेल म्हणजे की आपण दिवसभर काम करून किंवा कामाचा देखावा करून आपण संध्याकाळी दमून भागून, म्हणजे दमलेले काय असतो देखावा कामाचा जरी असतो तरी त्या देखाव्याने आपण इतके दमतो की दमून भागून आपण 6-13ची गाडी पकडून तसे परत येतो. त्याला असं म्हणता येईल की ज्या प्रारब्धवशात पक्षी दाणा पाणी शोधून घरघ्यात पिलांच्यासाठी सुचित घालण्यासाठी परत येतात, ज्या प्रारब्धवशात योग्याची समाधी उतरते युद्धार दशेत ते येतात, त्याच प्रारब्धवशात आपण दमून भागून संध्याकाळी जेव्हा घरी येतो आणि घरी येऊन 6-13च्या गाडीला मग आपल्याला सर्वे साहेब जे सांगतात ते एकाग्रतेने ऐकून त्याचं मनन चिंतन करीत आपण शनिवारी इथे जमतो तर साक्षात भगवंताचं दर्शन होत. म्हणजे ज्याची युगानुयुग वाट बघावी तो अकस्मात आपल्या समोर प्रारब्धवशात उभा राहतो. बोल भक्ता काय पाहिजे? पण त्याला म्हटलं महाराज आपण बोला तर ते ऐकत नाही, ते म्हणतात तुझ्याच दुखावून ऐकायची इच्छा. तेव्हा अशी ही आपली अशी 6-13ची गाडी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. एक असा एक वेगळा योग आलेला आहे हा 6-13चा. आणि
तो 13 शब्द इतका हिंदीत त्याचा अर्थ घ्यावा की सब कुछ 13
काय म्हणजे त्याने आणखीन मला तर एक मुद्दा दिलेला आहे पुढे सांगायला की मी असं इथे असं म्हणतो की 13 हा ज्या महत्वाकांक्षी लोकांना ज्यांना काही आयुष्यात काहीतरी मिळवायचं असत अशा लोकांना जरी अशुभ असला तरी तो साधकांना आणि भक्तांना उपासकांना हा अत्यंत शुभ असतो. कारण त्याच्या त्याची गंमत अशी आहे की भक्तीमुळे आणि साधनेमुळे आपल्याला आपल्या अहंकाराचं आणि ममत्वाचं 13वं घालता येतं. आणि त्या 13व्यानंतर मग 14वी का चांद आणि आत्मसाक्षात्काराचा पूर्ण चंद्र हे आपल्याला दोन्ही त्या 13व्यानंतर दिसतात. तत्पूर्वी याची ह्या 13व्याची आवश्यकता असते. आणि याच्या संबंधात तुकाराम महाराजांनी एक अभंग गूढ थोडासा लिहिलेला आहे, तो इथे ह्या 13व्याच्या संबंधात मी आपल्या समोर मांडतो विचारासाठी. म्हणून ते असं म्हणतात, ऐकण्यासारखं काय अभंग तो, माय बाप दोघे जीवेची मारावे, माय बाप दोघे जीवेची मारावे, भजन करावे बायकाचे. म्हणजे अगदी 20व्या शतकाला योग्य असा अभंग त्याने त्यावेळी लिहिलेला आहे. स्वतंत्र कुटुंब पद्धतीचा दर्शक असा की माय बाप दोघे जीवेची मा, म्हणजे थोडक्यात लहान कुटुंब करायचं असेल तर हा मार्ग त्यांनी सांगितलेला आहे की माय बाप दोघे जीवेची मारावे, भजन करावे बायकाचे, भावाचे ते लग्न बहिणीशी लावावे. दोघांची सुटका होऊन जाते एकदम. आणि मग आपण हमदो आणि हमारे दो उरतो. भावाचे ते लग्न बहिणीशी लावावे आणि मग करावं काय तर भजन करावे गाढवाचे. तर इथे तुकाराम महाराजांचा हा अभंग असल्यामुळे त्याचा अर्थ गूढ जास्त आहे. त्याच्यामुळे त्यांना इथे असं म्हणायचंय की माई बाप हे जीवाचे कोण आहे, ज्या जीवाला पुन्हा पुन्हा या जन्म घ्यायला लागतो, या संसार चक्रामध्ये अडकायला लागतं, त्याचे दोन मायबाप जे कोणी आहेत, त्याच्यात म्हणजे अहंकार हा त्याचा पिता आहे आणि ममत्व माया किंवा ममता ही त्याची माता आहे. म्हणजे अहंकारातून ममत्व निर्माण होतं आणि अहंकार या ममत्व याच्या त्या सापड्यात तो अडकून चक्रामध्ये अडकून तो पुन्हा 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 जन्म घेत राहतो. म्हणून त्याने म्हटलंय की हे माय बाप दोघे प्रथम जीवेची मारावे, म्हणजे असे मारावे की पुन्हा ते बाहेर उठून उभे राहणार नाहीत. अहंकार हा पिता आणि माया ममता हीच माता. आणि पुढे ते म्हणतात भजन करावे वायकाचे, म्हणजे बा एकाचे. भजन करावे बा एकाचे, एक तो भगवंत एकमेवा द्वितीय भगवंत जो आहे त्याचं सतत भजन करावं म्हणजे हे जमत. माय बाप दोघे जीवेशी मारावे भजन करावे बा एकाचे. पुढे ते म्हणतात की भावाचे ते लग्न बहिणीशी लावावे, म्हणजे ते बहीण म्हणजे श्रद्धा. आपल्या अंतकरणात जो भाव असेल त्या भावाने श्रद्धायुक्त अंतकरणाने तो भाव प्रफुल्लित करावा एखाद्या कमळासारखा, म्हणजे तो भगवंताच्या चरणकमली अर्पण होतो. आणि भजन करावे गाढ वाचे, म्हणजे हल्लीच गाढव नव्हे, भजन करावे गाढ वाचे, म्हणजे वाचेला गाढता यावी. त्याला आपण पतंजलीने सांगितलेलं आहे तज्जपातच अर्थ भावन, अर्थ भावनेने त्या वाचेला गाढता येणार आहे. म्हणून भजन करावे गाढ वाचे असं त्यांनी म्हटलेलं आहे. कारण इथे ही बहीण म्हणजे आपली प्रापंचिक बहीण नाहीये हे लक्षात घ्यायचं. इथे प्रापंचिक बहीण म्हणजे तिथं तिथेही तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलं आहे की जोवरी चाले धंदा तोवरी बहीण म्हणे दादा. नाहीतर ती शुक्रवारची गाडी आहे, आपल्या ठुशीवर एक लाडू ठेवला आणखीन गडकरीवर दुसरा लाडू ठेवला. जोवरी चाले धंदा तोवरी बहीण म्हणे दादा, अशी ही फक्त भाऊबीजेला आठवण येणारी बहीण ही तुकाराम महाराजांना अभिप्रेत नाहीये इथे. तर त्यांना इथे काय म्हणायचंय त्यातला थोडासा वेगळा अर्थ असा आहे. उदाहरणार्थ एखादं जोडप जेव्हा एखाद्या गुरुचा अनुग्रह घेत तेव्हा त्यांचं आध्यात्मिक नातं हे भाऊ बहिणीचं होतं, कारण ते आध्यात्मिक गुरुबंधू आणि आध्यात्मिक गुरु भगिनी असते. तिथे त्यांना ती बहीण असा अर्थ अभिप्रेत आहे. म्हणजे त्यांचं सांसारिक नातं पती पत्नीचं जरी असलं तरी आध्यात्मिक नातं हे गुरु भगिनी आणि गुरुबंधू असं असत. आणि जिथे दोघांनी अनुग्रह घेतलेला असतो तिथे संसाराचा आश्रम व्हायला वेळ लागत. आणि काही केलं ते आश्रमात होते मंदिर उभारलं तर ते आश्रमातच. तेव्हा आता आपल्याला ज्ञानदास महाराजांनी सांगितलं ती गुरु नानकांची अशी गोष्ट सांगतात की गुरु नानकांना जन्मा संबंध जन्माताना 14 आकडे कधी मोजता आले नाही का, तर 13 पर्यंत गेले ना की अरे हे भगवान मी 13 म्हणून मी तुझाच आहे याच्यामध्ये नाचून बेहोश व्हायची आणि त्यांची समाधी लागायची. त्यामुळे त्यांना 14 आकडा हा कधीही म्हणता आला नाही. म्हणजे मै 13 म्हणण्यामध्ये अर्थ असा आहे याच्यामध्ये, म्हणजे भक्तामध्ये ज्याची आपण पराभक्ती म्हणतो आणि गौणी भक्ती म्हणतो त्यात फरक आहे की गौणी भक्त जो असतो भक्ती करणारा तो म्हणतो भगवंत तू माझा आहे. लक्षात घ्या म्हणजे माझी इने आतर अनेक जी पोझिशन्स माझी आहेत, घर आहे, संसार आहे, बायको आहे, मुलं आहेत, अनेक अनेक यशस्वाची यशस्वीतेची गमक जी आहेत त्यात तू आणखी एक माझा गमक आहेस, तू माझा आहेस. म्हणजे इट इज अ पोझिशन फॉर मी. सगळं आता माझं चांगलं चाललंय त्यात थोडी देवभक्ती 5 मिनिटं करून देव मिळाला तर बघतो, म्हणजे आणखीन एक ऑन ऍडेड कॅप म्हणतात ना फेदर ऍडेड टू द कॅप तसं. पण नानकांचं तसं नाही, ते म्हणतात मी 13 हे भगवंत मी तुझा आहे, त्यामुळे तू सांगशील तसं वागणं. आपण गेल्या वेळी बघितलं राधेच्या वर्णनामध्ये की भगवंताचा श्वास आणि जीवाचा श्वास हे दोन्ही एक जेव्हा होतात तेव्हा जीवाची बासरी ही भगवंताच्या सुराला वाजायला लागते. तेव्हा त्यांची इथे समाधी लागत असे या 13 या शब्दाने इतकं ह्या 13 शब्दाचं महत्व. तसंच आता कालच दत्तजयंती झाली त्याही संदर्भात सांगायचं म्हणजे दत्तजयंतीचा हा अवतार हा इतर अवतारांपेक्षा थोडा वेगळा मानला जातो. का तर उत्पत्ती स्थिती आणि लय हे तिन्ही खात्यातील मुख्य अधिकारी या एका अवतारात एकवटलेले आहेत. ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिन्ही देव जिथे एकत्रित आहेत असा हा आत्मज्ञानमय अवतार असल्यामुळे त्याच्या संबंधी असं म्हटलंय की याला नाश कल्पांती असे ना. ह्या अवतार बाकीच्या अवतारांना परत जायला लागलेलं आहे. रामांसमोर काल येऊन उभा राहिला महाराज इथलं कार्य संपलं का आपलं आणि वरती वाट बघतोय केव्हा येताय. तसं ह्या अवताराचं नाही आहे, हा ज्ञानमय अवतार असल्यामुळे जिथे जिथे अज्ञान आहे ज्याला आपण विज्ञान म्हणतो प्रापंचिक भाषेमध्ये त्या अज्ञानाला दूर करण्यासाठी या आत्मज्ञानमय अवताराची गरज आहे, म्हणून या अवताराला कल्पांतही नाश नाहीये असं त्याने सांगितलेलं आहे. आणि म्हणून ह्या इतर अवतार जसे मानवी आहेत ना, तसं ह्या अवताराचं वैशिष्ट्य थोडं वेगळं आहे बघा. की हा अवतार अत्री आणि अनसुया यांच्यापासून झालेला आहे, म्हणजे अत्री म्हणजे त्रिगुणाच्या पलीकडचे, अत्री त्रिगुणाच्या पलीकडचे असे अत्री. आणि अनुसूया शब्दाची आणखीन अशी गंमत आहे की जी एकच जगन्माता ही अनेक रूपाने नटलेली असल्यामुळे तिच्या एका रूपाविषयी दुसऱ्या रूपाला असूया वाटत नाही, म्हणून ती अनसूया असते. अनसूया का? तर हे त्याचं खरं कारण आहे. अनसूया आणि अत्री यांच्यात पोटे आत्मज्ञानाचा दत्तांचा अवतार का होतो, त्याला गुरुदेव दत्त का म्हणतात, त्याचं हे कारण आहे की अत्री आणि अनसूया यांच्याच पोटी हा अवतार होऊ शकतो. म्हणून पहिलं अक्षर जे सांगितलेलं आहे गीतेमध्ये बाराव्यात, अद्वेष्टा सर्व भूताना अद्वेष्टा, म्हणजे हे अनसूयेचं प्रतीक आहे. तर या गुरुदत्तांचं दत्तात्रयांचंही स्मरण करून आपण आजच्या अभ्यासाला सुरुवात करूया. गेल्या वेळी आपण जिथे आलो होतो, गेल्या वेळेला आपण तीन भेद गेल्या वेळी बघितले होते, स्वगत, सजातीय आणि विजातीय. म्हणजे ही एकच जगन्माता किंवा माया ही जरी अनेक रूपाने नटलेली असली तरी आपण आपल्या अविद्यामय बुद्धीने त्याचे जे अनेक 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 भाग करतो आणि ते भाग केल्यामुळे आपल्याला त्याचा आस्वाद घ्यावा असा वाटतो, उपभोग घ्यावा असा वाटतो, किंवा त्याचा उपयोग काय हे बघावं असं वाटतं. पण त्याच्यामुळे मूळ स्वरूप जे आदिमातेचं आहे, अनेक रूपाने नटलेलं एकच रूप, ह्याचं विस्मरण होतं. त्याच्यासाठी गेल्या वेळी जो आपण हा भेदांचा भाग बघितला होता, स्वगत, सजातीय आणि विजातीय, त्याच्यासाठी विद्यारण्य स्वामींचा एक श्लोक मी आपल्या समोर मांडतो. त्यांनी पंचदशीमध्ये याच्या संबंधी फार चांगला श्लोक लिहिलेला आहे. ते असं म्हणतात की वृक्षस्य स्वगतो भेद हा पत्र पुष्प कलादेवी, म्हणजे एका वृक्षाचे स्वगत भेद ज्याला म्हणतो, म्हणजे एकाच शरीराचे अनेक अवयव असतात असं आपण बघितलं, तसं वृक्षाचे स्वगत असा भेद काय आहे, तर पत्र पुष्प फल म्हणजे झाडाचे मूळ फोड फुलं फळं वगैरे. पण वृक्षांतरात सजातीय, म्हणजे एका वृक्षासारखा दुसरा वृक्ष असला दुसऱ्या जातीचा तर त्याला सजातीय भेद म्हणायचं, म्हणजे भेद पण त्याच जातीचा, म्हणून वृक्षांतरात म्हणतो त्याने. वृक्षांतरात सजातीय विजातीय शिलादित, आता वृक्ष बाजूला ठेवून दगड धोंडे माती डोंगर हे वृक्षाच्या संदर्भामध्ये हा विजातीय भेद आहे. म्हणजे स्वगत वृक्षाचे फळ फुलं वगैरे, दुसरे वृक्ष दुसऱ्या जातीचे वृक्ष हा सजातीय भेद, आणि इतर वृक्ष सोडून इतर ज्या वस्तू आहेत तो विजातीय भेद असं आपण गेल्या वेळी बघितलं होतं. त्याच्यात ते पुढे म्हणतात की ह्या भेदाचा इथे काय संबंध आहे, हा प्रश्न होता आपल्याला इथे. तर तथा सद्वस्तुनो भेदत्रयम प्राप्तम निवार्यतम, म्हणजे तथा सद्वस्तुनो भेदत्रयम, सद्वस्तूचे असे तीन भेद आहेत का, ब्रह्माचे किंवा ईश्वराने निर्माण केलेले ह्या विश्वाचे किती असे भेद आहेत का हे इथे बघण्यासाठी ते म्हणतात. तथा सद्वस्तुनो भेदत्रयम प्राप्तम निवार्यते, म्हणजे इथे भेद असत नाहीत ते त्यांनी कसं दाखवलंय, कुठल्या वाक्याने सांगितलंय, तर एकमेवा द्वितीय ब्रह्म या एका वाक्यामध्ये त्यांनी सगळे भेद काढून टाकलेले आहेत. ते असं म्हणतात पुढे, ऐक्यावधारणाद्वैत, म्हणजे ऐक्य अवधारण, अवधारणा म्हणजे निश्चय, ऐक्य अवधारणा अद्वैत प्रतिवेदही स्त्रिविक्रमात, प्रतिषेधही स्त्रिविक्रमात, म्हणजे ह्या तिन्ही भेदाचा प्रतिषेध म्हणजे निवारण ह्या एका वाक्याने होतं. कसं, एक एक म्हटलं की एक, आणि हे ब्रह्म याच्यामध्ये स्वगत भेदच नाही, एकच एक सारखं सगळीकडे असल्यामुळे एक ब्रह्म असं म्हटलं, एव म्हटल्यामुळे एकच, त्यामुळे त्यांनी सजातीय भेद त्याच्यात काढून टाकला. आणि अद्वितीय ज्याला दुसरं नाही असं एक, आणि एक एकमेवा द्वितीय एकम एवम अद्वितीय अशा तिन्ही ब्रह्माची त्यांनी ही लक्षणे सांगितली की ज्याला दुसरं नाही असा एकच, त्याच्यामुळे त्यांनी स्वगत भेद काढून टाकला, सजातीय भेद काढून टाकला आणि विजातीय भेद काढून टाकला. फक्त इथे आपल्या बाबतीत काय होतं, हे तिन्ही भेद काढल्यामुळे हे लक्षात आलं ना, भेद याच्यातनं कसे निघाले ते, एक म्हटल्यामुळे त्याला त्याच्यामध्ये भेद नाही कारण एक जिन्सी सगळी वस्तू असल्यामुळे, स म्हटल्यामुळे दुसरं नाही त्याला, निश्चय सांगितला स जे एकच निश्चयाने त्यांनी सांगितलेला आहे, कारण सजातीय दुसरा भेद नाही, आणि अद्वितीय म्हटल्यामुळे त्याच्या तिसरी वस्तू दुसरी वस्तूच नाही आहे. त्याच्यामुळे हे एकमेव अद्वितीय म्हटल्यानंतर हे तिन्ही भेद निघाले. फक्त विश्वाच्या बाबतीत काय होतं, या भगवंताच्या निर्मितीच्या विश्वाच्या बाबतीमध्ये ही सुद्धा एक जिन्सी वस्तू आहे, पण हे आपल्या कधीही लक्षात येईल. विश्व ही सुद्धा एक जिन्सी वस्तू आहे, त्यामुळे फार तर जास्ती असं काय होऊ शकेल की अनेक रूपाने एकच जगन्माता नटल्यामुळे स्वगत फेद फार तर होऊ शकेल. लक्षात घ्या, विश्वाच्या ठिकाणी स्वगत भेद हा फार तर होऊ शकेल, पण तिथे सजातीय आणि विजातीय हा आपल्या बुद्धीनी भेद बुद्धीने निर्माण केलेला भेद आहे. हे मुद्दा इथे लक्षात घेण्यासारखा हा मुद्दा आहे. इथे एरवी हा भेद नाहीये आणि स्वगत भेद सुद्धा हे त्या मायेच्या वस्तूचं कार्य वेगवेगळं आपल्याला दिसतं ना, म्हणून आपण स्वगत भेद मागायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं कार्य आपल्याला बुद्धीला वेगळं दिसतं. एखादं कार्य उष्णता निर्माण करण्याचं आहे, एखादं कार्य थंडी निर्माण करण्याचं, त्याच्यामुळे या दोन वेगळ्या वस्तू असाव्यात असं आपण तर्क करतो. त्याच्यामुळे त्या जगन्मातेच्या स्वरूपातला हा फक्त स्वगत भेद आहे. जर आपण तो सुद्धा मानला तर एरवी त्याच्यामध्ये सजातीय आणि विजातीय असा भेद नाहीये. आणि हा स्वगत भेद सुद्धा कुठून निर्माण होतो, तर मुळात पहिल्यांदा बघणारा आणि पाहिलं जाणारा हा जो भेद आहे, बघणारा आणि पाहिलं जाणारा हे एकाच मातेचे दोन रूप आहेत, हे आपल्या कधीही लक्षात येत नाही. की तिच्या इच्छेमुळे एक बघतो आणि दुसरा बघायची परवानगी देतो की मला बघ. अशा अर्थाने हा म्हणजे द्रष्टा आणि दृश्य असा तो भेद आहे, याच्यामुळे फार तर हा स्वगत भेद निर्माण होतो. बाकी सगळे भेद आपल्या बुद्धीत निर्माण झालेले आहेत, ईश्वरी इच्छेचा तो भाग नाही. तेव्हा आणि हा भेद सुद्धा कशासाठी निर्माण केलेला आहे ईश्वराने, तर आपल्याला असं म्हणता येतं की जीवाला जिवंत ठेवण्यापुरता, म्हणजे अस्तित्व टिकवण्यापुरता. आणि फार तर त्या अस्तित्वाला जेव्हा धोका निर्माण होतो एखादा, त्या धोक्याचं निवारण करण्यापुरता जेवढा स्वगत भेद आहे. बाकी एरवी ही दोन कामं झाल्यानंतर आपल्याला हा भेद कुठेही बुद्धी ठेवण्याचं कारण नाहीये. त्याच्यासाठी तुकाराम महाराजांचा इथे आणखीन एक मी अभंग आपल्या समोर मांडतो. ते म्हणतात, सर्प विंचू नारायण, सर्प विंचू नारायण, परिते वंदावे दुरून. का तर जगन्मातेचं हे रूप असं आहे की ज्याच्यामुळे ह्या रूपाला धोका आहे अस्तित्वाला, आणि त्याच्यामुळे त्याला लांबच नमस्कार करावा. चुकून सुद्धा त्याच्या नांगीवर किंवा फणेवर डोकं ठेवायला जाऊ नये, कारण नाहीतर आपलं तेरावा करायची पाळी येते म्हणून आजच्या तेराव्याच्या संदर्भात. तेव्हा हा जो भेद आहे हा आपल्या ह्याच्यात म्हटलेला आहे उपनिषदामध्ये, की हा जो भेद आहे हा भेद तुमच्या सगळ्या दुःखांना कारणीभूत असतो. हा भेद या दोन गोष्टी पलीकडे, म्हणजे अस्तित्व आणि त्याचा धोका, याच्या व्यतिरिक्त जर आपण भेद ठेवला नाही तर आपल्याला आयुष्यामध्ये कुठेही दुःख नाहीये. फक्त या भेदातनं सर्व दुःख निर्माण होत, आणि हा भेद आपल्याला आपल्या लक्षात येत नाही. म्हणून हा सगळा पुढचा प्रपंच आणि संघर्ष आणि घोटाळा आणि हे सगळं पुढे त्यातून सुरू होतं. त्यासाठी एक जपानमधली एक चांगली गोष्ट आहे, सहज सांगतो. आहे हे जपानमध्ये असं आहे, असं त्यांच्यातले पतंजलीवर काहीतरी कुठेतरी चालू होतं एक असं संभाषण, कुणीतरी सांगत होते भट्टाचार्य आणि बाकीचे शिष्य त्यातले ऐकत होते. हे कुणीतरी ज्ञानी त्याच्या ह्याच्यातले सांगत होते आणि बाकीचे शिष्य त्यांचे ऐकत असताना एकदम भूकंप झाला, धडधड धडधड सगळी जमीन हालायला लागली. जमीन हालायला लागल्यानंतर शिष्य जे पळत सुटले त्या ह्याच्यातनं बाहेर, हे आपले गुरु तिथे जागेवर बघून राहिले. तर 15-20 मिनिट सगळं स्थिरस्थावर झालं आणि सगळे शिष्य परत आले, कारण तास व्हायचा होता अजून, तासाची लिमिट होती. परत आल्यानंतर पहिल्यांदा सगळ्यांनी गुरुजी आहेत की नाही वगैरे बघितलं, तासपूर आहेत. मग म्हणे, गुरुजी आपण आपण बाहेर का नाही आलात? तर ते म्हणे, तुम्ही कशासाठी बाहेर गेलात हे मला सांगा. तर म्हणे, आम्हाला भीती वाटली. आणि कशाची भीती वाटली? या सगळ्या भूकंपाची भीती वाटली. मग तुम्ही केलं काय? आम्ही सगळे बाहेर पळालो म्हणे. मग तुम्ही आमच्यावर का नाही आलात? तर मी तसा तुमच्यासारखाच आहे मित्रा, पण मी आज पळालो. तुम्ही जसे बाहेर पळालात तसा मी आज पळालो. मी माझ्या अंतकरणात जो भगवंत आहे त्याचे घट्ट चरण धरून बसलो होतो भीतीने. फक्त मला बाहेर गेल्यापेक्षा आत सुरक्षित वाटत होत म्हणून मी आत पळालो. तेव्हा हा जो आत आणि बाहेर हा जो भेद आहे, मगाशी जे म्हटलं बघणारा आणि पाहायला जाणारा, हा भेद जो आहे हा पुढच्या सगळ्या दुःखांना आणि यांना कारणीभूत असतो. हा आता आपण स्मरणातला जो भाग आहे की स्मरणाने याचं एकीकरण कसं होतं हे आज आपल्याला बघायचं. त्याच्यासाठी एक दोन तीन प्रथम उदाहरणं देतो की हे आपलं ज्ञानवृत्तीचं कार्य जे कसं चालत असतं. गेल्यावेळी आपण जे बघितलं की हे प्रत्येक क्षणी ज्ञानवृत्ती आपण बघितल्याप्रमाणे अज्ञातता, वृत्तीचं उठणं आणि ज्ञातता असं सतत ते चक्र चालू असतं. तर त्याच्यासाठी जेव्हा आपण आकाशापर्यंत आलो होतो की जोपर्यंत आपल्याला आकाशाचं ज्ञान काही नाही असं होतं तोपर्यंत ते महाभूत असतं आणि त्याच महद आकाशाशी ज्ञानवृत्ती निवडल्यानंतर हे चिदाकाश जेव्हा एकरूप होतं तेव्हा स्वरूपाचा तुम्हाला अनुभव येण्याची पुढे शक्यता असते त्यातलं चैतन्य तुम्हाला समजल्यानंतर. तर ह्याच्यासाठी मी आपल्याला हृदयाचं उदाहरण देतो की आपलं हृदय हा सगळ्या जगातला मोस्ट एफिशियंट पंप ज्याला म्हणतात, सगळ्या पंपांपैकी हा अत्यंत एफिशियंट पंप असं दाखवलं गेलेला आहे याच्यामध्ये. कारण इतर पंपांना एनर्जी पुरवण्यासाठी मधलं म्हणणं थांबावं लागतं आणि हा पंप असा आहे की हा जर थांबला की त्याचं कार्य कायम जर थांबलं त्यामुळे हा पंप थांबवणं शक्य नाही. तेव्हा या हृदयाचंच आपल्या ज्या माऊलीने वर्णन केलेलं आहे, मग सावळा सकंकणू बाहू पसरवणू दक्षिणू आलिंगीला स्वशरणू भक्त राजूजो, त्याच्या पुढे त्यांनी म्हटले हृदया हृदय एक झाले ये हृदय ते हृदय घातले द्वैतन मोडता केले आपण आहे अर्जुना. मी आज असं म्हणतो की द्वैतन मोडता माझ्याकडे हेच बोलतायत असं म्हणाला मला तरी काही हरकत वाटत नाहीये. तरी अर्जुन तो अर्जुन आणि श्रीकृष्ण तो श्रीकृष्ण. त्याच्यामुळे हा जो हृदयाचा भाग आहे ह्या हृदयाचं काम जेव्हा चालू असतं ना तेव्हा त्याचं काम असं असतं ते प्रथम आकुंचन पावतात. आकुंचन पावल्यानंतर ते मध्यस्थितीला येतं म्हणजे थांबतं ते क्षणभर. त्याच्यानंतर ते पुन्हा प्रसरण पावतं. प्रसरण पावतं त्या क्षणी ते रक्त आत येतं. पुन्हा मध्यस्थितीला येतं तिथे थांबतं तिथून पुन्हा आकुंचन पावतं. तर ही मध्यस्थिती ही जी आहे ना या मधल्या स्थितीत त्याला जी क्षणभर विश्रांती मिळते ना त्याच्यावर ते पुढचं काम करू शकतं. हा त्या रक्ताच्या पुरवठ्याचा जो विश्रांतीचा भाग आहे हृदयाचा गंमत अशी की त्या मधल्या क्षणामध्ये त्याला विद्युत पुरवठा होतो. कारण हे हृदयाचं विद्युत पुरवठ्याचं स्वतंत्र सर्किट आहे त्याच्या बॉडी सर्किटशी संबंध त्याला सेपरेट त्याचे हे सेल्स आहेत बारीक बारीक बांधून तसे आणि त्या सेल्सवर ह्या हृदयाचं पंपाचं काम चालतं आणि ह्या मध्यस्थितीमध्ये जेव्हा येतो तेव्हा त्याला ते त्याची जी विश्रांती होते त्याच क्षणी त्याला पुढच्या शक्तीचा पुरवठा होतो आणि असं हे सतत रात्रंदिवस काम करत राहू शकतं. तर ती मधली स्थिती त्याची जी आहे त्या मधल्या स्थितीत त्याला जी विश्रांती मिळते तशी आपल्या या ज्ञानवृत्तीच्या स्थितीची असते की त्या मधल्या काळामध्ये हे चित्त जेव्हा मधाकाशाशी एकरूप होतं तेव्हा तिथून ते एनर्जी घेतं ट्रान्सफर ऑफ एनर्जी. त्यामुळे आपण गेल्या वेळी बघितलं की आकाशाला जे चिदाकाशाचे दुर्खे लागतात अज्ञान मोह शून्यत्व वगैरे गेल्या वेळी रामदासाने वर्णन केलेलं आहे ते समर्थाने त्याच्यामुळे तसा त्यातला हा मध्यस्थितीचा जो भाग आहे तो महत्वाचा आहे. तसा आपल्या याच्यामध्ये वृत्ती निरोधाचा जो मधला भाग आहे तो महत्वाचा आहे. आणि हे आपल्या लक्षात न आल्यामुळे माऊलीने आपल्याला सांगायला लागतं की तैसा हृदयामध्ये मी रामू आणि असं का सर्व सुखांचा आरामू का भ्रांता असे कामू बाहेरच्या विषयावर आज सगळं असताना तुम्ही बाहेर बघतात कशाला तुम्हाला पळायला तर आज पळा. तेव्हा हे एक उदाहरण झालं. दुसरं आपल्या समोर घड्याळाचं उदाहरण असतं की घड्याळाची सुद्धा बघा ती गती जी असते ती गती कधी अशी सलग असत नाही. सेकंड काट्याची गती असते तुम्ही विशेषतः कुठल्याही स्टेशनवरचं घड्याळ बघायचं की लक्षात येतं की तो सेकंड काटा थांबतो क्षणभर पुढे जातो पुन्हा थांबतो पुन्हा क्षणभर पुढे जातो पुन्हा थांबतो असा असताना म्हणजे तो थांबतो पुढे जातो असं त्याचं सतत काम चालू असतं. ती गती जी आहे घड्याळाची त्यात सुद्धा पण आपल्याला त्या घड्याळाच्या कालगतीशी कर्तव्य असल्यामुळे त्याचं थांबणं आपण कधी बघत नाही. तो जो थांबलेला असतो कालचक्राचा दाता क्षणभर त्या थांबण्यामध्ये सगळी मजा आहे हे आपल्याला कळत नाही. कारण आपण त्या गतीच्या मागे लागलेलं असतो. आपल्याला किती वाजले बघायचं असतं गाडी पकडायची असते म्हणून त्यामुळे ही इकडची गाडी सुटत असते आपल्या आजची. त्याच्यामुळे तसंच इथे पुन्हा तेच सांगता येतंय की अज्ञातता वृत्ती आणि ज्ञातता हा ह्या सगळ्याला हे सगळ्या कालचक्राचाच तो एक भाग आहे. त्याच्यामुळे मगाही सांगितल्याप्रमाणे की आपली ज्ञानवृत्ती आपण जोडत जातो अशी वरची आणि महदाकाशाशी जरी इतर गोष्टींनी मदत करत असला व्यवहारामध्ये तरी हे शब्दाने होणारं ज्ञान शब्दांच्या पलीकडे जाण्यासाठी अडसर होतो त्याचा त्यामुळे त्या शब्दाची योग्य किंमत ओळखूनच त्याच्या पलीकडे जायला लागतं जसं आपण मागे बघितलं आपण तो बांबू असतो आपला एखादा 20 फुटाचा पोल जंप मारण्यासाठी आपण त्या बांबू कुठेतरी रोवून त्याचा आधार घेतो त्या 20 फुटापर्यंत जातो तिकडे गेला बांबू सोडून देतो कारण बांबू तिकडे जायचा प्रयत्न केला तर आपण नक्की धडपडणार त्यामुळे सगळी शब्दाची जी मदत आहे ही त्या अवस्थेला गेल्यानंतर पराबिंदूला गेल्यानंतर पलीकडे ठेवायला लागते आणि आपल्याला पलीकडे उडी मारायला लागते. दुसरं उदाहरण आपल्या नेहमीच्या माहितीतलं विशेषतः ऑफिसच्या लोकांच्या जे एक आपल्यासमोर मांडायचं आहे टाईपरायटरचं उदाहरण आपल्यासमोर आहे. टाईपरायटरचं उदाहरण मुद्दाम मी आपल्यासमोर याच्यासाठी मांडतो